नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान. राज्यभरात 9,70,25,119 मतदारांसाठी 1,427 मतदान केंद्र. ऑक्टोबरसाठी जीएसटी कर विवरणपत्र भरण्यास 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. आणि आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे 80,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार काल थांबला. राज्यात विधानसभेच्या 288 तसंच नांदेड लोकसभेच्या एका जागेसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरातल्या 9,70,25,119 मतदारांसाठी 1,427 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतदानापूर्वीच्या या शांतता काळात मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या, निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगानं माध्यमांना मनाई केली आहे. आता प्रचारसभा मिरवणुका आयोजित केल्यास आयोजक आणि सहभागी अशा दोघांना 2 वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या कालावधीत जाहिराती प्रसारित करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारित करणाऱ्यांना दिले आहेत. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर 12 पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेलं स्मार्ट कार्ड, विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र आदींचा समावेश आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना उद्या 2 वेळा मतदान करायचं आहे. एकाच मतदान केंद्रावर पहिलं मतदान लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तर दुसरं मतदान विधानसभा निवडणुकीसाठी असेल. जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी याची खबरदारी घेण्याचं आवाहन करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रांमध्ये 2 ईव्हीएमचे सेट राहतील. एक आपल्या लोकसभेसाठी असेल, तो पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल, त्यावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर असतील. आणि एक असेल तो विधानसभेकरिता, ज्यावरती गुलाबी रंगाचे स्टिकर्स असतील आणि मतपत्रिका सुद्धा गुलाबी रंगाची असेल. आणि आपण एकाच मतदान केंद्रावर जाणार, त्या ठिकाणी आपली ओळख पटवून दिल्यानंतर आपण पहिले लोकसभेचं मतदान कराल, त्यानंतर विधानसभेचं मतदान कराल. अशा प्रकारे दिनांक 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभा क्षेत्रातले जे मतदार आहेत त्यांना ही एक अनोखी संधी आलेली आहे की आपल्याला एकाच वेळेस 2 मतं द्यायची आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवर आज दुपारपर्यंत मतदान साहित्य घेऊन मतदान पथकं पोहोचणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 18,178 मनुष्यबळ मतदान प्रक्रियेसाठी कार्यरत राहणार असून त्यांच्या वाहतुकीसाठी सुमारे 11,000 वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
आपल्या जिल्हाभरामध्ये एकूण 3,273 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आणि यांची संख्या लक्षात घेतलं तर बॅलेट युनिट जे लागणार होते ते 7,430 बॅलेट युनिट लागणार होते, ज्याच्यामध्ये आपण 20% राखीव धरतो. कंट्रोल युनिट जे होते 3,917 लागणार आहेत, त्याच्यात 20% राखीव ठेवलेलं आहे. आणि व्हीव्हीपॅट जे आहेत ते 4,243 30% राखीव धरून कुठल्या यंत्रणेच्या बाबतीत यंत्राच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कुठल्याही काळजीचा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये नाहीये.
जालना जिल्ह्यात 5ही विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवर जाणाऱ्या निवडणूक पथकांची 3री सरमिसळ प्रक्रिया काल निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेनुसार कोणत्या मतदान केंद्रावर कोणतं पथक जाईल हे आज संबंधित पथकांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर ही पथकं मतदानाचं संपूर्ण साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसंच निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून 5 पोलीस उपाधीक्षक, 18 पोलीस निरीक्षक, 104 सहायक निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1,604 पोलीस शिपाई यांच्यासह 1,450 होमगार्ड तसंच 103 एनसीसीचे कॅडेट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबरोबरच केंद्रीय पोलीस पथकातल्या 4 तुकड्या इथं दाखल झाल्या आहेत. दरम्यान काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदा, जाहीर सभा आणि रोड शो सोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर उमेदवारांचा कल दिसून आला. काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल पत्रकार परिषदा घेत आपल्या भूमिका मांडल्या. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली. यात अनिल देशमुख जखमी झाले आहेत. नागपूर ग्रामीणच्या कटोलच्या जलालखेडा भागात ही घटना घडली. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे कटोलमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्यावरही काही अज्ञातांनी लांजी गावाजवळ दगडफेक केली, त्यात ते किरकोळ जखमी झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरसाठी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र 3B भरण्याची मुदत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये एका दिवसानं म्हणजे 21 तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. जीएसटी अंमलबजावणी समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे 80,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 56,000 अधिक शस्त्र जमा केली असून 611 शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. याच काळात 660 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल विविध ठिकाणच्या पथकांनी जप्त केला आहे. त्यात 153 कोटी रुपयांहून अधिक रोकड, 282 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. उद्या बुधवारी 20 तारखेला सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री शिवाली परब यांनी केलं आहे.
येत्या 20 तारखेला आपले विधानसभेचे इलेक्शन होणार आहेत आणि आपल्याला 20 तारखेला सकाळी उठून मतदान करायचं आहे. तर मी सगळ्यांना मनापासून सांगते आणि तळमळीची विनंती करते की उठा आणि मत द्या, कारण मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो बजावा.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं मनपा हद्दीमध्ये असलेल्या 4 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. या मतदान केंद्रात प्रतीक्षागृह, पाळणाघर, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा, सेल्फी पॉईंट यासह सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतील. स्वागत कक्षामध्ये मतदारांना यादीत नाव शोधण्यापासून बूथची माहिती सांगण्यासाठी 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी हा यामागचा उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 4,071 मतदारांनी गृहमतदान केलं असून हे प्रमाण 79% इतकं आहे. टपाली मतदान 9,699 एवढं झालं असून त्याचं प्रमाण 73% असल्याचं निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यात उमरगा मतदारसंघात 85 वर्षांवरील 613 आणि 194 दिव्यांग अशा 807 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 769 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचाराचा शेवट काल ऑटोरिक्षा रॅली आणि दिव्यांगांच्या रिक्षा रॅलीनं, तर शिवसेना पक्षाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचाराचा समारोप चित्ररथाच्या रॅलीनं करण्यात आला. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचाराची सांगता काल बाईक रॅलीनं करण्यात आली. या बाईक रॅलीचं नेतृत्व पिंगळे यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी, तसंच औरंगाबाद मध्येचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी वाहन रॅली काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्येचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी काल मतदारांना मोबाईलवरून ध्वनिमुद्रण ऐकवून प्रचार केला. औरंगाबाद पश्चिमचे महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट, तसंच महाविकास आघाडीचे याच मतदारसंघातले उमेदवार राजू शिंदे यांनी जनसंवाद साधत आपल्या प्रचाराचा समारोप केला. लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्यासोबत शहरात एक सभा घेतली, त्यानंतर गंजगोलाई परिसरात रोड शो केला. लातूर शहर मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांनी पदयात्रेनं प्रचाराचा शेवट केला, तर लातूर शहरातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांनी सभा घेत मतदारांना साथ घातली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान. राज्यभरात 9,70,25,119 मतदारांसाठी 1,427 मतदान केंद्र आणि आचारसंहिता कालावधीत राज्यात सुमारे 80,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.